नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशिक खबरो दिता. केंद्रीय सरकाराच्या स्वदेश दर्शन येवजणेखाला 17 कोटी रुपया खर्च करून कोलवा दर्यादेग वाठाराचे सोबितीकरणाचे काम सरकार हातात घेतले अशी माहिती पर्यटन मंत्री रोहन खवटे हांणी दिल्या. हे येवजणेच्या पहिल्या टप्प्यात कोलवा दर्यादेगेर पर्यटन माहिती केंद्र, एक शॉपिंग मॉल, दर्यावेळेर वचपा खातीर नवो पूल आणि दिव्यांग लोकांक दर्यात वचपाची सुविधा या कामांचो आसपाव आसतलो. मंत्री खवटे हांणी काल कोलवा दर्यादेग वाठाराक भेट दिवन व्यावसायिक आणि लोकप्रतिनिधींकडेन भासाभास केली. बाणावलीचे आमदार वेंझी वेगस आणि मडगावचे आमदार दिगंबर कामत ह्या वेळार हजर आशिल्ले. ह्या भासाभाशेत थळावे सरपंच आणि पंचांनी लेगीत वाटो घेतलो. शॉपिंग मॉल केंद्राचे बांधकाम जानेवारीतल्यान सुरू जातले आणि 7 महिन्यांनी ते पुराय जातले. हे केंद्र बांधून तयार जायमेरेन ह्या वाठारात धंदो करपी व्यावसायिकांक हेर कडेन स्थलांतरीत करतले. ह्या नव्या शॉपिंग मॉलात ज्या व्यावसायिक कंत्राटदाराचो कार्यकाळ सोपला तांकां सुवात दिवपाविशी मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांचे कडेन भासाभास करून योग्य तो निर्णय घेतले अशेंय तांणी सांगला. मजगतीं कोलवा दर्यादेगेर भोंवपी दलालांचेर खर कारवाय करपाची सुचोवणी मंत्र्यांनी ह्या वेळार पुलिसांक दिली. उत्तर गोंयावरवीं दक्षिण गोंयातय पर्यटन वाडोवपा खातीर सरकाराची सोयी सुविधा वाडोवपाची इच्छा आसा. उत्तर गोंयातल्या 2 दर्यादेगांचे सोबितीकरण करपाचे काम सरकारान हातात घेतला आणि आता आमी दक्षिण गोंयाचेर लक्ष केंद्रीत करतले. दक्षिण गोंयाचेर पर्यटनाच्या मळार अन्याय जावचो न्हय म्हूण पर्यटन खाते योग्य ती खबरदारी घेतले अशें पर्यटन मंत्री रोहन खवटे हांणी सांगला. गांवगिऱ्या जिणेची मूल्याधिश्ठीत परंपरा नव्या पिळगेमेरेन पावोवपाक शिक्षण मोलादीक वावर करूंक शकता अशें सभापती रमेश तवडकार हांणी म्हळां. ते काल पर्वरे विधानसभा संकुलांत माध्यमीक आनी उच्च माध्यमीक शाळांच्या मुखेल्यांकडेन उलयताले. मूल्य शिक्षण हो विशय प्रभावीपणान विद्यार्थ्यांमेरेन पावतलो जाल्यार आमी तांकां तशी व्यवस्था प्रत्यक्षात दाखोवची पडटली अशें तवडकार हांणी म्हळां. ही व्यवस्था आदर्श ग्राम आमोणा काणकोणा उबी रावपाचो हावेस सभापतींनी उक्तायलो. लोकोत्सव, रानभाजी उत्सव अशा वेगवेगळ्या उपक्रमांतल्यान गोंयचे गिरेस्त दायज गोंयकारां मुखार मांडपाचो यत्न आसा अशेंय तांणी सांगले. 6, 7 आणि 8 डिसेंबराक जावपी लोकोत्सवाक गोंयातल्या सगळ्या शाळांनी वांटेकार जावचे अशें आवाहन लेगीत तांणी केलां. सांकवाळ वाठारातल्या मेगा भूतानी प्रकल्पाच्या संदर्भात व्यवस्थापनान पंचायतीक दिल्ले जापेचेर निर्णय घेवचे पयली कायदेशीर सल्लो घेवपाचो निर्णय काल जाल्ल्या पंचायतीच्या बसकेत घेतला. सांकवाळच्या भूतानी प्रकल्पाक दिल्ले परवाने फाटी घेवपा संबंधीची नोटीस सांकवाळ पंचायतीन भूतानी प्रकल्प व्यवस्थापनाक धाडून तांचे कडल्यान जाप मागिल्ली. व्यवस्थापनान दिल्ल्या जापेचेर निर्णय घेवपा खातीर पंचायत मंडळाची काल बसका जाली. मदल्या सुटयेतल्या खाणाचेर अंदू राज्यात 28 कोटी 27 लाख रुपया खर्च जातलो. केंद्रा कडल्यान 18 कोटी 78 लाखांचो निधी मेळटलो. उरिल्ली रक्कम राज्य सरकार घालतलो अशें शिक्षण संचालक शैलेंद्र झिंगडे हांणी सांगला. दर वर्सा परस अंदू गोंय सरकार चड खर्च करतलो अशें तांणी सांगले. मदले सुटयेतल्या खाणा विशीं काल गजालींचेर स्पष्टीकरण करपा खातीर शिक्षण संचालकांनी पत्रकार परिषद घेतिल्ली. केंद्रा कडल्यान आतां मेरेन राज्याक 2 हप्ते मेळ्ळ्यात. 7 कोटी 44 लाखांचो पयलो हप्तो 13 जूनाक मेळ्ळो. हाचे उपरांत 7 कोटी 44 लाखांचो दुसरो हप्तो 25 जुलयाक मेळ्ळा. तिसऱ्या हप्त्या खातीरचो प्रस्ताव सादर केला. केंद्रा कडल्यान अंदू 18 कोटी 78 लाख रुपयांचो निधी मेळटलो. अंदू गोंय सरकार 10 कोटी 91 लाख रुपया मदले सुटयेतल्या खाणाचेर खर्च करता. पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा हांचे यजमानके खाला काल पर्वरे मंत्रालयात सेंट फ्रांसीस झेवियर पवित्र अवशेष प्रदर्शना खातीरच्या सचिवालय समितीची बसका जाली. पोरणे गोंया 21 नोव्हेंबर 2024 ते 5 जानेवारी 2025 मेरेन सेंट फ्रांसीस झेवियर हांचे पवित्र अवशेष प्रदर्शन जातले. बसकेत प्रदर्शना संबंधीत आयोजित कार्यक्रमांचे नियोजन, व्यवस्था आणि देखरेख अशा विषयांचेर भासाभास जाली. बसकेक कुमारजुवेचे आमदार राजेश फळदेसाय, मुखेल सचिव पुनीत कुमार गोयल, प्रदर्शन समितीचे आयुक्त संजीव जेकीस, अरुण कुमार मिश्रा आणि हेर सरकारी अधिकारी हजर आशिल्ले. पवित्र अवशेष प्रदर्शन काळात गोयात भेट दिवपी भाविकांक बरी सुविधा दिवपाक आवश्यक साधन सुविधा जशे येरादारी, निवास आणि हेर व्यवस्थेचो ह्या बसकेत नियाळ घेतलो. नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हळ्यार एनटीएन संयुक्त प्रवेश परिक्षा जेईई मेनाचो 2025 पॅटर्न बदलला. पेपराच्या विभागात बतले पर्यायी प्रश्न काढून उडयल्यात. आता फकत 5 प्रश्न दितले आणि ते सगळे सोडोवचे सक्तीचे असतले. हाचे पहिली 10 प्रश्न दिताले, तातूंतले 5 प्रश्न सोडोवपाचे असतले. एनटीएन ब्रेस्तारा 17 ऑक्टोबर दिसा अधिकृत संकेतस्थळार ही सुचोवणी जारी केल्या. इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो.